वणीगडाच्या उंच डोंगरी प्रगटली माहुली, वणीगडाच्या उंच डोंगरी प्रगटली माहुली, अठरा भुजाचे विराट रूप घेई आम्हा सावली, सप्तशृंगी धावगे सप्तशृंगी धावगे सप्तशृंगी धावगे सप्तशृंगी धावगे चढता बेजर झाला जीव, चालत चालत भक्त मंडळी तुझेच घेती नाव, तोंडीचा घाट गदडता बेजर झाला जीव, चालत चालत भक्त मंडळी तुझेच घेती नाव, सप्तगडाची भगवती माता नाव तिरी लावली, सप्तगडाची भगवती माता नाव तिरी लावली, अठरा भुजाचे विराट रूप देई आम्हा सावली, सप्तशृंगी धावगे सप्तशृंगी धावगे सप्तशृंगी धावगे सप्तशृंगी धावगे सदोदित ग फुला तुझा दरबार, उदे ग अंबे उदे चंडिके चाले जय जयकार, भक्तासाठी सदोदित ग फुला तुझा दरबार, उदे ग अंबे उदे चंडिके चाले जय जयकार, सप्तशृंगी माते अम्मावर कृपा दृष्टी ठेवली, सप्तशृंगी माते अम्मावर कृपा दृष्टी ठेवली, अठरा भुजाचे विराट रूप देई आम्हा सावली, सप्तशृंगी धावगे सप्तशृंगी धावगे सप्तशृंगी धावगे सप्तशृंगी धावगे ती बनी ग आई तुम तुम जीती बनी, महिषासुर मर्दिनी चंडिके महिषासुर मर्दिनी, तुम तुम लीती बनी ग आई तुम तुम जीती बनी, महिषासुर मर्दिनी चंडिके महिषासुर मर्दिनी, ऋषि मुनि अन देवगणाना कुल देवी पावली, ऋषि मुनि अन देवगणाना कुल देवी पावली, अठरा भुजाचे विराट रूप देई आम्हा सावली, सप्तशृंगी धावगे सप्तशृंगी धावगे सप्तशृंगी धावगे सप्तशृंगी धावगे मुखात ओठ दिसत या लाल, हिरव पातळ मळवट फाळी रूप दिसते जाल, पानाचा गविडा मुखात ओठ दिसत या लाल, हिरव पातळ मळवट फाळी रूप दिसते जाल, मधपोळ्यातून शेंदूर येता गुरा आख्या सखावली मधपोळ्यातून शेंदूर येता गुराख्या सखावली अठरा भुजाचे विराट रूपा देई अमासावली सप्तशृंगी धावगे पणीगडाच्या उंच डोंगरी प्रगटली माऊली अठरा भुजाचे विराट रूपा देई अमासावली सप्तशृंगी धावगे